Hola.
गुड मॉर्निंग सर.
गुड मॉर्निंग.
काय कसं करायचं आहे? पहिली गोष्ट अथश्रीचं तुम्हाला काही कळलंय? मी आणि कुठे काही. मग आता एक ब्रोकरच्या थ्रू, तिथे राहणाऱ्या एका ब्रोकरच्या थ्रू आलेला आहे. पाषाणला रेंटल वरती आहे, पाषाण सोस रोडला.
बर.
तर तिथे रेंटल वरती 1 BHK आहे. 1 BHK का 1 RK आहे, मी एकदा परत त्यांच्याशी कन्फर्म करेन. हा, तर असेल इंटरेस्टेड तर मग मी पुढचं बोलतो.
रेंटल म्हणजे काय असत?
रेग्युलर आपण फ्लॅट जसं रेंट देतो तसं.
ओके. आणि बाकी सगळ्या सोयी आहेत तिथं?
सगळ्या बाकी सगळं तुम्हाला तिथे मिळत.
बर. ओके.
म्हणजे हवं तर मी तुम्हाला त्यांचा नंबर फॉरवर्ड
करतो. नंबर? हो.
म्हणजे मग तुम्ही एकदा त्यांच्याशी पण बोलतो की अजून आहे अवेलेबल, कारण 2 दिवस तुम्हाला ट्राय करत होतो नेमकं तुमचं उचल.
हो,
तर मी त्यांच्याशी बोलून तुमचा नंबर त्यांना फॉरवर्ड करतो, त्यांचा तुम्हाला फॉरवर्ड करतो. म्हणजे एकदा बघून घ्या, दाखवायचं असेल तर मग मी तसं तुमच्यावर येईन एखाद्या. आणि मग त्याच वेळेला ते तुम्हाला ते, आणि ते तिथेच कमर्शियल आहे, म्हणजे मग ते तुम्हाला पण ते त्या दिवशी ते बघता येईल त्याच रोडवरती.
हरकत नाही.
मग मी बोलतो आणि तुम्हाला लगेच कळवतो.
हो.